नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. डिजिटल अरेस्ट सारख्या सायबर घोटाळ्यांना प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येक नागरिकानं जागरूक राहण्याची आवश्यकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. ते आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रम श्रंखलेच्या तिसऱ्या आवृत्तीतल्या पाचव्या भागातून संवाद साधत होते. सायबर घोटाळ्याविरोधातल्या मोहिमेत सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. समाजातील सगळ्यांच्या प्रयत्नानंच या आव्हानाचा सामना करू शकतो असं सांगताना पंतप्रधानांनी या प्रकारापासून सावध राहण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं.
डिजिटल सुरक्षा के तीन चरण है, रुको, सोचो, एक्शन लो. कॉल आते ही रुको, घबराए नहीं, शांत रहे. संभव हो तो स्क्रीन शॉट ले, रिकॉर्डिंग जरूर करें. अपनी व्यक्तिगत जानकारी न दें. दूसरा चरण, कोई भी सरकारी एजेंसी फोन पर ऐसे धमकी नहीं देती, न ही ऐसे पैसा की मांग करती है. अगर डर लगे तो समझिए कुछ गड़बड़ है. तीसरा चरण कहता हूं, एक्शन लो. राष्ट्रीय साइबर हेल्पलाइन 1930 डायल करें. cybercrime.gov.in पर रिपोर्ट करें. परिवार और पुलिस को सूचित करें. सबूत सुरक्षित रखें. साथियों, डिजिटल अरेस्ट जैसी कोई व्यवस्था कानून में नहीं है. तमाम जांच एजेंसियां राज्य सरकारों के साथ मिलकर काम कर रही है, लेकिन बहुत जरूरी है हर किसी की जागरूकता, हर नागरिक की जागरूकता.
सुलेखन, लोककला, शास्त्रीय नृत्यकला या सांस्कृतिक विषयांसह संरक्षण, अंतराळ आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताच्या यशस्वी वाटचालीचा त्यांनी आढावा घेतला. फिट इंडिया अभियानाच्या अनुषंगानं पंतप्रधानांनी विविध मुद्द्यांच्या माध्यमातून व्यायामाचं महत्व विशद केलं. उद्याच्या जागतिक अॅनिमेशन दिवसाच्या निमित्तानं बोलताना पंतप्रधानांनी अॅनिमेशनच्या जगात मेड इन इंडिया आणि मेड बाय इंडियन्स यांचा प्रभाव असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत भारताला जागतिक अॅनिमेशन ऊर्जा केंद्र बनवण्याचा संकल्प करण्याचं आवाहन केलं. आपल्या आसपासच्या परिसरातल्या नवीन शोधांबाबत किंवा स्थानिक स्टार्टअपबाबत आत्मनिर्भर इनोव्हेशन या हॅशटॅगसह सामाजिक संपर्क माध्यमांवर लिहिण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं. सरदार पटेल आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती महोत्सवात सहभागी होण्याचं तसंच सरदार 150 तसंच बिरसा मुंडा 150 या हॅशटॅगसह या दोन्ही राष्ट्रपुरुषांबाबतचे विचार सामाजिक संपर्क माध्यमांवरून सामायिक करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं. सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी 31 ऑक्टोबरला होणारी राष्ट्रीय एकता दौड यंदा दिवाळीमुळे 29 ऑक्टोबरला होणार आहे. यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं. सर्व देशवासियांना दीपावली आणि छठ पूजेसह सर्व सणांच्या शुभेच्छा देतानाच व्होकल फॉर लोकलचा मंत्र लक्षात ठेवत या सणांसाठीची खरेदी स्थानिक दुकानदारांकडूनच करण्याचं आवाहनही करत पंतप्रधानांनी आपल्या संबोधनाचा समारोप केला. दरम्यान सैन्य दलाच्या इन्फंट्री दिवस आज साजरा होत आहे. यानिमित्त पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबईत वांद्रे रेल्वे स्थानकावर आज पहाटे प्रवाशांच्या गर्दीनं झालेल्या चेंगराचेंगरीत काही प्रवाशांची प्रकृती बिघडली. पहाटे 6 वाजेच्या सुमारास वांद्रे गोरखपूर एक्सप्रेस सुटण्याच्या वेळी ही घटना घडली. 9 प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यापैकी 2 जण अत्यवस्थ आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी आज जाहीर केली. यात बीड जिल्ह्यातल्या गेवराईतून विजयसिंह पंडित, अहिल्यानगर जिल्ह्यात पारनेरमधून काशीनाथ दाते, नाशिक जिल्ह्यात निफाड इथं दिलीप बनकर आणि सातारा जिल्ह्यातल्या फलटण इथून सचिन सुधाकर पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महिला क्रिकेटमध्ये भारत न्यूझीलंड दरम्यान 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज खेळला जाईल. थोड्याच वेळात अहमदाबाद इथं हा सामना सुरू होत आहे. या आधीचा पहिला सामना भारतानं जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड पनवेल नांदेड आणि विजयवाडा नांदेड या विशेष रेल्वेगाड्यांची प्रत्येकी 1 फेरी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड पनवेल नांदेड अशी अजून एक विशेष रेल्वे मनमाड कल्याण मार्गे चालवण्याचं नियोजन होतं, मात्र प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी ही गाडी रद्द करण्यात आली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधी ऐकू शकता. नमस्कार.